नमस्कार. सर्वात प्रथम दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आर्थिक प्रगती करणारा निर्णय आज आपण निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहे. शेतकऱ्याची आर्थिक उन्नती व्हावी असा प्रकल्प सोयाबीन सॉल्व्हंटचा निलंग्यामध्ये येत आहे. नर्मदा ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकल्प निलंगा इथं इनमवाडी या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे. दसऱ्याच्या निमित्ताने 12 तारखेला 11:30 वाजता प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. आपण सर्वांनी यावं. धन्यवाद.